हबकूक अध्याय एक. संदेष्टा हबकूक याला मिळालेले देववचन. हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू आणि तू ऐकणार नाहीस? जात जुलमात व भयात मी तुला आरोळी मारली, पण तू मला वाचवत नाहीस. तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस? नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत आणि भांडण व वाद उठतो. यास तो नियमशास्त्रात कमकुत झाले आहे आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही, कारण दुष्ट नीतिमानाला घेरतो, त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो. इतर राष्ट्रांकडे पहा, त्यांचे परीक्षण करा आणि आश्चर्याने विस्मित व्हा, कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की त्या तुम्हास सांगण्यात येतील, तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही. कारण पहा, मी खासद्यांची उठवणी करतो, ते भयानक उतावळी राष्ट्र आहे. जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत. ते दारुण व भयंकर आहेत. त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासून पुढे जातात. त्यांचे घोडे चित्त्यापेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यापेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात आणि त्यांचे घोडेस्वार दुरून येतात. खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात. ते सर्व हिंसा करण्यास येतात. त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो. बंदीवानास वाळूप्रमाणे गोळा करतात. म्हणून ते राजाची थट्टा करतील आणि राजकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत. ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात. मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील. त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीन काळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. परमेश्वरा, तू त्यांना न्यायासाठी नेमिले आहे आणि हे खडका, तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहत नाही आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही. मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो, तेव्हा तू का शांत राहतोस? तू लोकास समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस. त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवाप्रमाणे ते आहेत. ते त्या गळांनी सर्वांना उचलून घेतात. ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात. म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्यात यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात, कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्याचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते. तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखवता ते राष्ट्रांची कत्तल करीतच राहणार काय?